प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू की इत कार्यक्रम ते मेकुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
ते आम बांगे पीता लिखता
प्यारो भाई लोगोड़ी इस कार्यक्रम तुन किंजन वाले सबे भाई लोगोड़ो ननी से लखनु प्रभु यीशु ना पवित्र अनि सामर्थ्य नाम ते बिकुन सब तुन नव सेवा प्यारो भाईड़ी सच्चो सरी कार्यक्रम ते मे सप्ता उन्दीवार फिर स्वागत है। माकुन आशा है कि यमर सबे प्रभु यीशु ना दया ते चंगो भलो हईट हो माकुन विश्वास है कि कार्यक्रम तुन केंजा नजरिया ते बिकुन सब तुन आशीष पुट्टी था यदि कार्यक्रम तुन केंजा न बाते मिया मन ते बांगे भी विचार वायता होए या फिर मिवा बांगे भी प्रार्थना निवेदन होए ते इमड माकुन बेहिचक चिट्ठी लिखे किसी रॉकेट अमट मिलाई प्रभु ईसुन से जरूर प्रार्थना की कम और डमीवंग चिट्ठी न जवाब जरूर सी कम प्रिय दोस्तालुड़ी इमट अपनो चिट्ठी ते मिवा पूरु पूरु पता लिखे किसी हमेशा रॉकेट आप ही अमट मिवंग चिट्ठी न जवाब आसानी तल से सी सके माय कम धन्यवाद भाईड़ी इमड माकुन चिट्ठी लिखे किसी रोते अमड मिवंग चिट्ठी नु पढ़े मातम पढ़े मासी कुन मन ते खूब खुशी आत प्यारो भाईड़ी अनि सेलक नित इमड माकुन इहु ने चिट्ठी लिखे किसी हमेशा रॉकेट अमड मिवंग चिट्ठी ना आशा की कम ओंडे अमड मिवा सेवत लाई हमेशा तैयार रहियम ते वड़त दोस्तालुड़ी अमट अपनो नेटाई बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने प्रभु ईसुन से प्रार्थना की कम प्रभु जी अमर सब उन्दिवार फिर सचो मन तल नी करो वाई तलम अंडे अमट नी कुन आत्मा तल धन्यवाद से तलम की इमामा कुन पिज्जड़ा समय ते चंगो भलो इरती अंडे अबे लुगु चोको भलो इरतो नी इत मानित लाई भी अमर नी कुन मन तल खूब धन्यवाद से तलम प्रभु जी समय ते बाइबल अध्ययन क्या ले मावा सहायता नी मदद की अंडे माकुन आशीष सिम की अमट निवा पवित्र वचन तुन ग्रहण की सके माइकम ये प्रभु नी इमा माकुन बहुन आशीष यातुनी अहुने इमा सब तुन आशीष नी बरकत सिम इद्दे मावा नी से बिंतियान प्रभु जी मावा विश्वास सिर्फ नी पर रोई नी से मैं से दुनिया ते बोले ही ले ये प्रभु नी यर सब केंजन वालड़ भाई लोगोड़ अनि सेलकनु बांगे भी परेशानी होए या फिर वोड़ बीमार होए ते इमा वोड़ पूरो रीति तल चंगो किम बड़की इमा चंगो क्यान वाले परमेश्वर दाउनी आंधी ओंडे वोड़ा हरेक परेशानी तुन भी हटे किम ओंडे यर सब केंजन वालड़ आशीष अनि बरकत सिम ओंडे निवा पवित्र वचन तुन पुनान लाई यर सब तुन अकल सिम प्रभु जी नी लाई बांगे भी काम कठिन नहीं ले इमा सब कुछ किसी सके माई तो नी मावा विश्वास तो सिर्फ नी पर रोहे धन्यवाद प्रभु नी इमा मावा बिंती तुन केंस्ती इंगा अमट बड़ां तलह के कम मावा तलह का नमुन ने इमा पुंदा तो नी की माकुन बड़ां बड़ां चीज के ना जरूरत है धन्यवाद तसंग ने इत बिंती तुन यीशु मसीह ना नाम ते तलुक की तो ना आमीन इहू ने आई प्यारो भाई लोगोड़ी नैंड अमट अपनो कार्यक्रम ते यमुना ना खुश खबरी तल सारुंग पाठ ना अध्ययन किसी रहे मायकम नैंड अमट अपनो सच्चो वचन तल बाइबल अध्ययन ता कार्यक्रम ते यमुना ना बयान तल सारुंग पाठ ना अध्ययन किसी रहे मायकम प्रिय केंजन वाले दोस्तलोड़ी सारुंग पाठ ना खास मानदी है गलील देश ता झील ता दिन उक्तो किनार परो प्रभु यीशु मसीह ना जरे ते सयुं हजार लोगोड़ा भीड़ तुन पीर मेंड साड़ी तीहता ना इत प्रभु ना चौथो अचंबो काम आंद इत अचंबो काम ता बारे ते मा कुन नालुं ते खुशियाली ता खबर ते हुड़न लाई पुट्टी थाई पर यहुना ना बयान ते इत अचंबो काम ता तुरंत बात ते प्रभु यीशु मसीह जीवन ता साड़ी ता संबंध ते उपदेश सियातो लहियुल प्रेरित यहुनाल अपनो खुशियाली ता खबर ते सिर्फ पक्को अचंबो काम के नबारे ते वह तोड़ है यूँ चेला लोड़ा सामो यीशु अंडे वल्ले सों अद्भुत चिन तीसु तुल इत पोती ते इव सब हैले लिखे मायों परिच्चों लिखे मातां की इमट विश्वास की किट की परमेश्वर तोल मर रही यीशु ही आंदुल अनेकी वोन परो इहुन विश्वास की सीमी कुन जीवन पुट्सी दल
अमाटी गा हुड़कम के प्रभु यीशु सयों हजार लोगों साड़े तिहतोल हयुल ओंडे इदे नई संग ने वोले मांदी बते क्या तोल हयुल की वोल परमेश्वर ता सच्चो साड़ी आंदुल यीशु गलील ता समुद्र ता हवाड़ी पसी सी हतुल असमुद्र ता दूसरो पड़ोल तिबरियास ता समुद्र मत्ता बीमार कुन नेस्ता ले वो न अजीब काम हुड़सी वल्ले सोड़ वोन पिज्जा ताक्सी फड़ा भीड़ लगे की तोड़ यीशु टेकड़ी ते तरक्सी चेला लोड संग अग्गा उच्ची हत्तुल यहूदी फसा त्योहार करो मत्ता संयुक्त पाड़ता हादसा तक करीबन सारू महीना न बातते ही अनि यीशु न क्रूस परो तरुता न करीबन उन्दी वड़ समुन्ने ता इत सच्चो किस्सा आन इधासा आयता ही दोस्ता लोड़ित इंगा मट अद वचन तोन बहुन मुन्ने डाल मत्ता गलिलता झीलता तिनुक तो खा खुड़सी रहे मातोलम प्रभु यीशु अपनो चेला लोड़ संग ने उन्दी मटत परो उत्तोड़ो और फसा तंते वार्ता वक्त करू मई यीशु फड़ा भीड़ वासोले हुड़तुल ते फिलिपुस तोन इतुल ये फिलिपुस नी येला तिंदान हिन्नल साड़ी बेगा डाल तत्काट बपोल प्रभु जी उन्दी पड़ा भीड़ तुन अपनो करो वाता के हुड़तु ते वोल फिलिपुस तोन पूछेगी तुल कि येला खाना ता इंतजाम बहुन की कट फिलिपुस अने आंद्रियास अच्छा संग वाले मत्तोड़ वो रंटे संग संग मंदुड़ येड़ रंटे मानवालोड़ खूब अच्छा मत्तोड़ पर येड़ वंका नीपी धीरो याने की अच्छा प्रचार क्यान वाले हल मत्तोड़ इंग सवाल इत पैदा आयता है कि प्रभु जी फिलिपुस तुन इहुन सवाल बाड़ी की तुल इदन जवाब अमट मुन्नेड़ा वचनते हुड़कम फिलिपुस तुन परखे क्या ले इहुन इंदुल तन्ना पुतुल की बड़ंग की का प्रभु जी फिलिपुस ता विश्वास तुन परखे क्या ना चाहे मंदुल वोन इद हालत ते बड़ंग क्या ना मत्ता वोल खुद पुंदुल फिलिपुस अपनो समझ अनि विश्वास ता अनुसार जवाब सी तुल फिलिपुस जवाब सी तुल वोडुल वोडुल थोड़ो थोड़ो सो ये निलते रण नुक रुपया नंग साड़ी बस हेले आयो दिना रोमी सरकार ता पैसा मत्ता एदुंदी दिया ता मजदूरित लेखा मत्ता फिलिपुस ता जवाब मत्ता के रण सो दिनार ना साड़ी काफी हलानल पर आंद्रियास ता व्यवहार फिलिपुस ताल थोड़ो सो अलग मत्ता बोले चेलल आंद्रियास पड़ोडोल समोन पत्रस नोल तमूर इतुल इंगा टूड़ा लांदुल येन कर रूम सयुं साड़ी अनि रण मीन पर इच्छोड़ हिंदाल यो बड़ंग आया नु प्रिय केंजन वाले दोस्ता लोड़ी चित्तो धनवोड़ करो भाई अध्ययन से इच्छो साड़ी मूलते ये तना हल अच्छी सके मायो और आंद्रियास ता बते क्या ना अनुसार सयुं साड़ी अनि रणमीन खाई यू तो चुड्डो सो है निराशा ता अलावा और बांगे हेले इद रहे मात मानवा ना कोशिश इंगा मठ हुड़कम प्रभु ना अचंबो काम ईशु उत्तुल लोगोड़ उछुआट अग्गा जाड़ीते सब उच्ची हत्तोड़ आदमी अंदाजन सयुं हजार मत्तोड़ भरीट ख्यालते रकेट इत तो सिर्फ मानवालोड़ा गिनती आन माइक ना अनि छवा ना इग्गा गिनती हेले केवल इदन लाई इत करीबन 15,000 का लोगोड़ा भीड़ रहे माता होए मरकुस अपनो खुशियाली ता खबरते वहता तो लयुल के प्रभु यीशु अपनो चेला लोड़ुन इतुल कि वोड़ुन 50-50 अनि नूर नूर ता लाइन ते उचुची सीमट अम्मा ठुड़ी तुलम की मावल स्वामी हरे काम तुन पड़ा रीत अनि वाको रूप ताल क्या तो लयुल बोल लोगोड़ प्रभु न काम ते रीत परो ध्यान हलसे वोल गलती क्या तो लई भीड़ तुन उचुता न बात ते स्वामी जी अपनो समर्थ तुन प्रकट क्या ना शुरू की तुल यीशु साड़ी ये ची परमेश्वर ता धन्यवाद की तुल अने चेला लोड़न तूसी स्याले सी तुल अने मेनक नू भी अहुन की तुल बच्चों वोड़ों लागतू सब दिन जी पंची अत्तुल ते वोल चेला लोड़न इत्तुल पिस्तान टुकड़ा नू अर्पा कीमट बड़ांगे नास हेले आयो वोल इहुन की तुल ते सयुं साड़िंग तिदन पिज्जा 12 टुकड़ी में पिस्तान टुकड़ा अर्पा की तुल यीशु स्वामी सबसे मुन्ने जित्तु मत्ता अद्देन लाई दाउन धन्यवाद सीतुल। इदन संग ने ही वोल इद मंदत लाई भी धन्यवाद सीतुल के दाऊ मरी न महिमा किसी रहे मातुल ही। उंड बाहुन धन्यवाद किसी कोन सयुंग साड़िंग अनि रण मीन नुंग तुसी ले सिसी सीतुल ते औ इच्छो आशीष वाले आसी हत्तुं कि बारा बोर्डिंग पिसी भी हत्तुं। प्यारो भाई लोगोड़ इव औ टुकड़ांग हल मत्तां बहुन लोगोड़ झूठो किसी छोड़ किसी मत्तोड़ बल्कि यू चौकोंग टुकड़ांग मत्तां इवन लोगोड़ इड़सी भी हल मत्तोड़ इव टुकड़ांग इदन लाई मत्तांग बाड़े की प्रभु यीशु साड़ीनु रुचि कुन तूसी मत्तुल। इगा खास मांदी इदान की यीशु स्वामी सयुं साड़ी अनि रण मीन के जरिया ते सयुं हजार से ज्यादा भीड़ तुन तीत तुन वंडे खाना कम आया न बजाय फिर से भी हत भाईड़ी स्वामी यीशु मसीह खूब आशीष यान वाले परमेश्वर आंदुल बोले तुल अन्ना इदन लाई वातोना की इमट हमेशा ता जीवन ये नट गलील देश ता झील ता किनार पर हो यीशु स्वामी ना इच्छत हो अचंबो छिन्ना ओंडे अमट प्रभु न बारे ते हुड़काम की बोल बड़ंग बड़ंग अचंबो काम की तो लयुल सब तीन जी पंची हत्तुड़ ते बोल चेला लोड़ इतुल पिस्तान टुकड़ंग अर्पा किम बड़ंगे ना सेले आयो वोल इहुन की तुड़ ते सयुंग साड़िंग तिंदन पिज्जा बारा वोडिंग मैन पिस्तान टुकड़ंग अर्पा की तुड़ यीशु नाइत अचीव काम उड़सी लोगोड़ इंदल अतुड़ ये सचमुच बोल दुनिया ते वायन वाले नबी मत के यीशु पुतुल के नाकुन राजल बने क्या ले बयाना चाहे माइतुल ते फिर वर्रो ले मट्टा ते ताक्सी हत्तुल ई मठ हुड़ते कुछ लोगोड़ स्वामी जिन पिज्जा सिरप अचंबो काम कनु हुड़न लाई वलिता के मंदुर नैन भी इतल भीड़ तक कमी है ले यदि मठ खुशियाली ता प्रचार सभा के आना इंतजाम की किरते बहुत कम लोग और आपी वायनोड मगर चंगाई सभा ता नाम तल सभा आयलते मीकुन बोल लाई जगह भी कम अरसीदाल इतले भीड़ तुन प्रभु ईशुन पिज्जा लाक्सी मन यड़ बप्पोड़े बोन राजल बने क्याना चाहे मंदोड़ ते बप्पोड़े नबी मगर आखरी ते इद्दे भीड़ वन क्रूस पर हो तरुची सीत इत भीड़ बोन पड़ा जोर तल यहूदी डोल राजल बने क्याना चाहे मान बेशक वो राजल आंदोल पर राजगादी तुन ग्रहण क्याना वो नाइत सर्री हिले बोन उन्दी महान कार्यक्रम तुन पूरो किसी राजगादी तुन संभाले क्याना है उन सबसे पहले अपनो राजता लाई प्रजा तुन तैयार क्याना है इदन लाई वोन क्रूसता सर्री तल आसी कुन हंदाना है। प्यारो केंजन वाले भाई लोगों ने टेनी सेलकने नुल पे चेला लोड समुद्र तकाक हुड़तोड़ डूंगा ते उच्ची समुद्र वर्षी कफन नहुम शहर ते हंदाले पसीसी हत्तोड़ नर का आत अनि ईशु वोड संग हेले मनुल खूब वड़िस्ता लात अनि समुद्र ते हिलको रंग ते दिला तुम डोंगन ताक्ता ताक्ता के रंचकोस हंदान पिज्जा वोड ईशुन येत परो ताकना के डोंगा नखाक वाना के हुड़तुड़ ते खूब वरिसे हत्तुड़ पर वोल वोड़ नित्तुल वरी माट अन्ना दन ते वोड़ वोन डोंगा ते उचुत्तुड़ अनि बेगा हंदुड़ पड़क ने अगावसी हत्तुड़ दूसरो खुशियाली ता खबर ते अमट पढ़े मायतुलम की प्रवेशु अपनो चेला लोड़ुन इत्तुल की वोल जल्दी झीलता दूसरो किनार परो अवानुल अनि अग्गा चेला लोड़ुन पुट्टानुल पर इग्गा मट हुड़ी तोड़म की प्रभु येत परो ताकि तोल अनि चेला लोड़ वोन टुंगते उछुता तोड़ई अनि चेला लोड़ यून उड़सी वरीसी हंतोड़ई उंडे बोल खुद मटत परो प्रार्थना क्यान लाई चले मातुल इत मटता ऊंचाई झील तल करीबन 3000 फीट मत्ता अग्गा टल उंदी उंदी तेज वड़ी झील परो ताकि लात इत वास्तव ते उंदी भयंकर तूफान मत्ता अभी चेला लोड किनार तल सिर्फ थोड़ो सो लक मत तोड़ इत झील ता आदो लक मत्ता आदे भयंकर तूफान तन डुम वोढ़ तोड़ की प्रभु यीशु झील ता परो ताक ताके वोड़ करुम वासी रहमत तो लयुल ವೋಡ್ ತೋಖು ವರಿಸಿ ಹತ್ತೋಡ್ ಇಮ್ಮಟಿಯ ಅನ್ನ ಅಯಡಂತೆ ಇಮ್ಮಡ್ ಬಿ ವರಿಸಿ ಹನ್ನೆರಡು ಓಳ್ ಬಾಳಿ ವರಿಸಿ ಹತ್ತೋಳ್ ಬಾಳಿಕಿ ಓಳ್ ಪ್ರಭು ಇಶುನ್ ಚೀನೆ ಹೆಲೆ ಮಾಯೋಳ್ ಲೈಸೋಳ್ ದೈದೌಳ್ ನಾತೋ ಖುದ್ ಪ್ರಭು ಇಶುನ್ ಮಸಿಹನ್ ಚೀನೆ ಮಾಯೋಳ್ ಒಂಡ ನಾಹಿ ಛವನು ಓನ ಪಹಚಾನ್ ಕಿಸುವೋಳ್ ಇದ್ದ ಕಾರಣ ತಾಲ್ ಛವಂಗ್ ಪಿಜ್ಜಾ ಮಲತಾಹಿ ಒಂಡ ನಾಹಿ ಅಪ್ನೋ ಛವನು ಓಳ ಸಚ್ಚೋ ಮೆ ಪಹಚಾನ್ ಕಿಸುತಾ ತೋಳ್ ಹೈಯೋಳ್ ಓಳ್ ಓಳುನ್ ಪ್ರಭು ಇಶುನ ಪಡೋಡೆ ವರುತಾ ತೋಳ್ ಹೈಯೋಳ್ ಬೇಟ ಇವನ್ ಮೇನೆ ಕೇಮಾಡ್ ಪ್ರಭು ಇಶು ನಾರಾಜ್ ಆಸಿತಾನೋಳ್ ಪರವಾಸ್ತವತೆ ಪ್ರಭು ಇಸು ಮಸಿ ವರುತಾನ್ ಲಾಯಿ ಹೆಲೆ ಓಲ್ ಖುದ್ ಇಂದ ತೋಲ್ ಹೈಯೋಳ್ ಮೇನೆ ವರಿ ಮಾಡ್ ಅನ್ನ ಆಂದನ್ ಅನ್ನ ಓಲ್ ಆಂದನ್ ಬಹುನ್ ಅನ್ನ ಪ್ರೇಮ್ ಖ್ಯಾತೋನ ಅನ್ನ ಓಲ್ ಆಂದನ್ ಬಹುನ್ ಸ್ವರ್ಗ ತಲ್ ಮಿಕುನ್ ಪಿಸುತಾನ್ ಲಾಯಿ ಅನಿ ಛೋಳೆ ಕಿಸುತಾನ್ ಲಾಯಿ ವಾತೋನ ಹೈಯನ್ ಕಿ ಇಮಟ್ ಹಮೇ ಸಲು ಗುಸ್ ಪಿಸಿ ಮಂಟ್ ಅನ್ನ ಓಲ್ ಆಂದನ್ ಬೋಲ್ ಮೀ ಓಲ್ ಕೇಪನ್ ವಾಲೆ ಅನಿ ಸಹಾಯತಾ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಆಂದನ್ ತೆ ಓಳ್ ಓನ್ ಡೊಂಗತೆ ಉಚುತ್ತೋಳ್ ಅನಿ ಬೇಗ ಅಂದುಳ್ ಪಳಕನೆ ಅಗ್ಗ ಅವಸಿ ಹತ್ತೋಳ್ ಮುನ್ನೆಡ ವಚನ್ತೆ ಅಮಟ್ ಹುಡ್ಕಂ ಕಿ ಪ್ರಭು ಯಿಸು ಮಸಿ ಉಂದಿ ಉಪದೇಶ ಸ್ಯಾತೋಲ್ ಹಯ್ಯೋಲ್ ಅದನ ವಿಷಯ ಜೀವಂತ ಸಾಡಿಯಾನ್ ಸಕಾಳೆ ಸಮುದ್ರ ಹಿವಾಳಿ ವಾಲೆಡ್ ಹುಡ್ತುಳ್ ಕಿ ವರ್ರೈ ಉಂದಿ ಡೊಂಗ ಮತ್ತ ಅನಿ ಯಿಸು ಚೇಲಲುಡ್ ಸಂಗ್ ಡೊಂಗತೆ ಉಚ್ಚಿ ಹೆಲೆ ಹನ್ನೋಲ್ ಪರ್ ಚೇಲಲುಳ್ ವಳೋಡೆ ಹಂಜಿ ಮತ್ತೋಳ್ ಪರ್ ತಿಬ್ರಿಯಸ್ ಸೆಹರತ್ ಜಗತ್ಕರು ಮತ್ತ ಬೇಗ ಈಸು ಧನ್ಯವಾದ್ ಸಿಸಿ ಓಳುನ್ ತಿಹ್ತ ಸಿಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಅನಿ ಅಗಟಲ್ ಡೊಂಗಾಂಗ್ ವಾಸಿತಾಂಗ್ ಓಳ್ ಹುಡ್ತುಳ್ ಈಶು ಇಗ್ಗ ಹೆಲೆ ಅನಿ ಚೀಲಲುಳ್ ಬಿ ಹೆಲತೆ ಯು ಡೊಂಗಾಂಗ್ ನೆ ಉಚ್ಚಿ ಈಸುನ್ ಪಿಳ್ಸುಳೆ ಕಫನ್ ನಹುಂತೆ ಔತುಳ್ ಸಮುದ್ರ ಹವಾಡಿ ಓಲ್ ಓಳುನ್ ಪುಡ್ತುಲ್ ತೆ ಪೂಜಕಿ ತುಲ್ ರಬ್ಬಿನಿ ಇಮ್ಮ ಬಪೋಳ್ ಇಗ್ಗ ವಾತಿ ಇಶು ಓಳುನ್ ಜವಾಬ್ ಸೀತುಲ್ ಪ್ಯಾರೋ ಭೈಡಿಟ್ ಸಚ್ ಇಂದಾತೋನ ಅಜೀಬ್ ಚೀನ್ ಹುಡ್ಸಿ ನಾಕುನ್ ಹೆಲೆ ಪಿಡ್ಕಿಬಿಟ್ ಪರ ಎದ್ದೆ ನಿನಲ್ಕಿ ಸಾಳಿ ತಿಂಜಿ ಪಂಚಿ ಹತ್ತಿಡ್ ನಾವ ಆಯನ್ ವಾಲೆ ಸಾಳಿ ತಿನ್ನಲ್ ಫಿಕರ್ ಮೆನಿಕಿ ಮಾಡ್ ಪರ್ ಹಮೇಶಾ ಜೀವನ್ ತಿನ್ನಲ್ ಮದನ್ ವಾಲೆ ಸಾಳಿ ತ ಫಿಕರ್ ಕಿಮ್ಡ್ ಬನಿ ಆದಮ್ ನೋಲ್ ಮರ್ರಿ ಮೀಕೋ ನಿ ಸಾಳಿ ಸ್ಯಾನುಲ್ ಬಾಳಿಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವ್ ಓನ್ ಪರೋ ತನ್ ವಛಾಪ್ ಲಗೆ ಕೀತೋಲ್ ಪ್ರಭು ಯಿಸು ಮಸಿ ಓಳುನ್ ಸಾಪ್ ಪೂಚೆ ಕಿ ತುಲ್ಕಿ ಇಮ್ಮಣ್ ನಾಕುನ್ ಬಾಳಿ ಬಿಡ್ಕಿ ತೋಡಿಟ್ ಈ ಮಠ್ ಇದ್ದನ್ ಲೈ ಮಿಡುಚಿರಹೆ ಮಾತೋಡಿಟ್ ಕಿ ನಸಂಗ್ ನೆ ಮಿಕುನ್ ಮುಫ್ತತೆ ಸಾಡಿ ತಿಂದಾಲೆ ಪುಟ್ಟಾನು ನೆಣ್ ಬಿ ಲೈಸೋಳ್ ಲೋಗೋಳ್ ಅಪ್ನ ಸಂಸಾರ ನ ಚೀಚ್ಕನ ಕಮಿನು ಪೂರ್ವ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಪ್ರಭು ಈಶುನ್ ಕರು ವಾಯ್ತೋಳ ಯುಳ್ ಓಳ್ ಓ ನಿತ್ತೋಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾ ಮರ್ಜಿ ತಾ ಕಾಮ್ ಕ್ಯಾಲೆ ಬಳಂಕಿ ಕೋಮ್ ದೂಸರ ವಿಚಾರ ತಾಲ್ ಓಳ ಸವಾ ಲೈ ಕಿ ಛುಟ್ಕಾರ ಪ್ರಾಪ್ತ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಅಮಟ್ ಬಳಂಕಿ ಕೋಮ್ ದೋಸ್ತ ನುಡಿಟ್ ಮಾನವಲ್ ಹಮೇಶಾ ಇಹುನ್ ಸೋಚ ಕ್ಯಾ ತೋ ಲೈ ಕಿ ಓಲ್ ಅಪನೋ ಕಾಮ್ ನಜರಿಯಾ ತೆ ಛುಟ್ಕಾರ ಪ್ರಾಪ್ತ ಕಿಸಿ ಮಾಯ್ತೋ ಲೈ ಓಲ್ ಅಪನೋ ಆಪ್ ತೋನ್ ಲಾಯೋಗ ಸಮಝೆ ಮಾಯ್ತೋಲ್ ಒಂಡೆ ಇಹುನ್ ಬಿ ಸೋಚ ಕ್ಯಾ ತೋ ಲೈ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಓನ ಕಾಮ್ ಕನು ಸ್ವೀಕಾರ ಕಿಸಿ ಏತಾನುನ್ ಮಗರ್ ಇಂಗ ಧ್ಯಾನ್ ತಾಲ್ ಖೇಂಜಟ್ ಪ್ರಭು ಜಿ ಓಳ ಸವಾಲ್ ತಾ ಬಳಂಗ್ ಜವಾಬ್ ಸ್ಯಾತೋ ಲೈಯುಲ್ ಇಶು ಓಳುನ್ ಜವಾಬ್ ಸೀತುಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಮರ್ ಜಿ ಇವನ್ ಆಂತ್ ಕಿ ಬೋನ್ ಓಲ್ ರೋಹ್ತೋಲ್ ಓನ್ ಪರೋ ವಿಶ್ವಾಸ್ ಕೇಮ್ಟ್ ಅನ್ನ ಇದ್ ಅಗಸ್ ದೀಪ್ ತಲ್ ರಕ್ತ ಜೀವನ್ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಸಾಳಿ ಆಂದಾನ್ ಈ ಸಾಳಿ ಬೋಲೆ ತಿನ್ನಲ್ತೆ ಹಮೇ ಸಲುಗುಸ್ ಬಿಸಾನುಲ್ ಇಂಗಿ ಬತ್ ಸಾಳಿ ಅನ್ನ ಸೀಕ ಅದನಾವ ಮೆಹಂದುಲಾನ್ ದುನಿಯಾ ತೋಳ್ ಲೋಕೋಳು ಪಿಸುತಾಲೆ ಅನ್ನ ಅದ್ದನ್ ಸೀಕ ಯಹುದಿಳ್ ಆಪಸ್ತೆ ಇದ್ ಮಾಂದಿನ ಠಟ್ಟ ಲಗೆ ಕಿಸಿ ಇಂದಲಾತುಡ್ ಏಲ್ ಮಾಕುನ್ ತಿಂದಾಲೆ ತನವ ಮೆಹಂದುಲ್ ಭವಸ್ಯಾನುಲ್ ಇಶು ಓಳು ನಿತ್ತುಲ್ ಸಚ್ಚು ಮಾಂದಿ ಇಂದಾತೋನ ಬನಿ ಆದಮ್ ನೋಲ್ ಮರ್ರಿನ ಮೆಹಂದುಡುನ್ ಹೆಲೆ ತಿನ್ವಿಡ್ ತೇ ಬಿ ಮೀ ರೂಪಾ ಜೀವನ್ ಹೆಲೆ ಆಯೋ ಬೋಲೆ ನಾವ ಮೆಹಂದುಡುನ್ ತಿನ್ನೆಲ್ ಅನಿ ನಾವ ನತ್ತುಡುನ್ ಉನ್ನೆಲ್ ತೆ ಹಮೇಶಾ ತಾ ಜೀವನ್ ಓನ ಆಂದ್ ಅನಿ ಅನ್ನ ಆಕರಿ ದಿಯಾ ತೆ ಓನ್ ಪಿಸುಚ್ಚಿ ಸೀಕ ಬಾಳಿಕಿ ಸಚ್ಚಾಯಿ ತೆ ನವ ಮೆಹಂದುಲ್ ಸಾಳಿ ಅನಿ ಸಚ್ಚಾಯಿ ತೆ ನವ ನತ್ತುರ್ ಉಂಡಾನ ಚೀಜಾನ್ ನಾವ ಮೆಹಂದುಡುನ್ ತಿಂದಾತೋಲ್ ಅನಿ ನಾವ ನತ್ತುಡುನ್ ಉಂಡಾತೋಲ್ ಓಲ್ ನಾ ರೋಪ ಮದಾತೋಲ್ ಅನಿ ಅನ್ನ ಓನ್ ರೋಪ ಮದಾತೋನ ಜೀವನ್ ತೋಲ್ ದಾವ್ ನಾಕುಂಡ್ರೋತ್ತೋಲ್ ಅನಿ ಅನ್ನ ದಾವ್ ನ ಜರಿಯತೆ ಪಿಸಿತೋನ आहुन बोल ना कुन थीना तोल वोल भी नवा जरिया ते पिसानुल। आकाश दीप तल रखता साड़ी इवन हेले आयो बहुन पुरखा लोड ते तुड़ बोड़ सासी तुड़ पर बोले इस साड़ी ते निल ते सदा पिसानुल। इदमान दी बोल कफन नहुम शहर ते यहुदिडुन करेना के वंग तुल वल्ले चेला लोड इत केंची इंदला तुड़ इत पार मुश्किल आन बोल केंजानुल पर ईशु पुत्तुल की बोल इहुन कुड़कुड़े क्या तोड़ते बोल इतुल इदमादी तल मीकुन झटका आसी हत्ता की बा अनि मरिन तन व पहलो जगा ते पर रोहन्ना के हुड़किड़ते बहुन आयल बोल जीवन स्यातोल बोल आत्मा आंदोल मेंदू बड़ांगे हेले आयो नवा मीकुन इंदा तंग मांदी यू आंदू आत्मा अनि जीवन पर मीन अड्डू बोले बोल विश्वास हेले केवल ईशु मुन्ने टल पुतुल की बोल बोल विश्वास हेले केवल अनि की बोल ना कौन पिसुतानुल वोल उंडे इतुल इद्दे निनल अन्ना मीकुन इंजित होना कि बप पोल लुगुस दाव वाया हेले सेवल अपोल लुगुस बोले ना करूं हेले वायोल इदमादी थिनल लैसोड वोन छोड़े किसी मलसी अत्तुल अनि वोन संग उंडे हेले ताकोड ईशु तनवोड बारा चेला लोडुन पुछी की तुल बड़ांग इमट भी ना कुन छोड़े किसी दाकेट समन पत्रस जवाब सी तुल ये प्रभु नी बोन कर रूम दाकुम हमेशा ता जीवन ता मांदिंग नी कर रूम आंदू विश्वास की तोड़म अनि पुत्तोड़म की परमेश्वर तोल पवित्र इम्मई आंदी प्यारो केंजन वाले भाई लोगोड़ित इंगा मावा नेटाइद बाइबल अध्ययन ता कार्यक्रम इ गई खत्म आयता है मुन्नेडा कार्यक्रम ते मीसे फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मेकुन वचन ता जरिया ते आशीष एन बरकत से मिल।
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मेकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट मासे इत पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9077803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंगरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9077803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com।